परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गुरुपादुकाष्टकाने होणार आहे। सद्भक्त कैवल्य फणसे गुरुपादुकाष्टक म्हणले।
ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला। साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजलात याची। परंपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। अनंत माझे अपराध कोटी, नाणी मनी घालुनी सर्व पोटी। प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। काही मला सेवनहीन झाले, तथापि तेणे मज उद्धरिले। आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। माझा अहं भाव वसे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी। नाही मनी अल्पविकार जाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। आता कसा मी उपकार फेडू, हा देह ओवाळूनी दूर सांडू। म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। जया वानिता वानिता वेदवाणी, म्हणे नेती नेती लाजे दुरुनी। नव्हे अंतना पार जाचा रूपाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला। जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला। नारायणाचा भ्रम दूर केला, नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला
आज गुरु पौर्णिमा अवघ साधक विश्व ज्या दिवसाची वाट पाहतो तो परम पवित्र परम मंगल दिवस सद्गुरूंविषयी अंतःकरणात सदैव जागृत असलेली कृतज्ञता पूजनाच्या योगे व्यक्त करण्याचा आपल्या प्रेमाचं समर्पित भावाचं प्रतीक म्हणून पत्र पुष्प फल अर्पण करण्याचा आजचा दिवस गुरुपौर्णिमेच्या याच पावन दिवशी 30 जुलै 1996 स्वामी माधवनाथांनी आपलं जीवनपुष्प सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणी समर्पित केलं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या अशी महती असणारा महापुरुष अनंतात विलीन झाला स्वामीजींच्या पुण्यप्रद स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज आपण एकत्रित जमलो आहोत साहजिकच आज स्वामीजींची प्रकर्षाने आठवण होत आहे तो मज आठवतो गुरु राजा प्राण विसावा माझा तो मज आठवतो श्रवणी पाजुनी अमृत मस्तकी ठेवी हस्त तो मज आठवतो अखंड देवनी स्मरणासी द्वैत भयाते नाशी तो मज आठवतो विवेक सिंधूची चिदरत्ने लेवविधी मजयत्ने तो मजा आठवतो अक्षय परमात्मा अविनाशी अचल सुखाची राशी तो मजा आठवतो सद्गुरु भवत्राता सुखदाता केशव स्वामी म्हणे आता तो मजा आठवतो गुरु राजा प्राण दिसावा माझा तो मजा आठवतो आपलं पूर्वसुकृत थोर म्हणून स्वामी माधवनाथांनी आपल्याला पदरात घेतलं मोक्षश्रेणी अलंकृत अशा स्वामीजींनी त्रैलोक्यात शोधलं तरी सापडणार नाही असं अलौकिक दान अनुग्रहाच्या रुपानं आपल्याला दिलं आपल्यासमोर आत्मदर्शनाचं उत्तुंग ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयाकडे जाण्याची वाट दाखवली या वाटेवरून आपण उत्साहानं प्रेमानं चालत राहावं हीच त्यांची एकमात्र तळमळ होती त्यासाठी त्यांनी काय केलं नाही तन मन धनानं ते अविरत झिजत राहिले आपलं पालकत्व त्यांनी स्वीकारलं माऊलीच्या ममतेनं आणि पित्याच्या धाकानं आपल्याला सांभाळलं आपलं संगोपन केलं आपले लाडही केले आणि प्रसंगी कानही पकडला आपण त्यांच्या हातात दिलेलं बोट सुटू नये याची खबरदारीही जणू तेच घेत होते बालकाची भूक कळे माऊली ते बोलावून देते स्तनपान तैसे माझे हित जाणे जगन्नाथ तेणे मी निश्चिंत सर्व काळ अशी निश्चिंतता आपण स्वामीजींच्या सहवासात अनुभवली आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती आपल्या हिताची आहे किंबहुना या परिस्थितीला हाताशी धरूनच आपण आपलं अंतिम कल्याण साधून घेऊ शकतो अशी जीवनदृष्टी स्वामीजींनी आपल्यामध्ये विकसित केली आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म विधी गौरवे शृंगारून कशी करायची याचा वस्तुपाठ आपल्या समोर ठेवला प्रवचन सत्संग यातून साधनेचं महत्व ठसवलं अनेकांची जीवन घडवण्यासाठी स्वामीजींनी अविश्रांत परिश्रम घेतले स्वामीजींच्या पुण्यप्रद सहवासामध्ये अनेक जीवन घडत होती बहरत होती मोठा आनंदाचा काळ होता अशातच 30 जुलै 1996 गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला पहाटे जाग आली ती स्वामीजींच्या स्मरणातच मोठ्या भाग्याने स्वामीजींचा परिसस्पर्श आपल्या जीवनाला झाला आहे ही जाणीवच सुखदायी होती अंतःकरण सद्गुरूंविषयीच्या कृतज्ञतेच्या भावानी भरून गेलं होतं स्वामी मकरंदनाथ म्हणतात त्याप्रमाणे जीवन गहरे मकरंदाचे उपकार चिते जनक गुरुचे माधव जगी लाभला असाच भाव मनामध्ये होता. पण कल्पना नव्हती की आज या परमहंसाचं अखेरचं दर्शन आपल्याला घडणार आहे. सकाळी स्वामीजींनी देह ठेवल्याची वार्ता समजली आणि सद्गुरू विरहाच्या तीव्र वेदनेनं अंतःकरण व्यापून गेलं. आता आपण दर्शनासाठी जाऊ तेव्हा स्वामीजींच्या खोलीतून आलीस ये ये इथे जागा आहे बघ असे शब्द कानावर पडणार नव्हते. स्वामीजींची अमृतवर्षाव करणारी दृष्टी आपल्यावर पडणार नव्हती. नमस्कार केल्यावर पाठीवरून डोक्यावरून स्वामीजींचा प्रेमळ कोमल हात फिरणार नव्हता. कोणाच्या बोलण्यानंतर हं असा पसंती दर्शक उद्गार ऐकणार नव्हता की एखाद्या गोड अभंगानंतर भले असं कौतुक होणार नव्हतं. साधकांच्या सुखदुःखाशी एकरूप होणारे तर कधी एखाद्या विनोदावर खळखळून हसणारे स्वामीजी पाहायला मिळणार नव्हते. स्वामीजींची खोली मूक होऊन जाणार होती. काही केल्या सद्गुरूंचं आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचं देहानी नसणं स्वीकारायला मन तयार होत नव्हतं. आजचं स्वामीजींचं अखेरचं दर्शन यानंतर ही साजिरी गोजिरी प्रेमळ सद्गुरू माऊली पुन्हा दिसणार नाही या कल्पनेनं मन कातर झालं. स्वामीजींच्या रूपानं एक मस्ताना जोगी आपल्या जीवनात आला. अनुग्रहाच्या वेळेस ऐकलेल्या सोहम नादानं जसं आपण वेळावलो तसंच त्यांच्या सगुण रूपानंही आपल्याला वेळ लावलं. साधनेची ओढ लागली तशीच त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचीही आस लागली. मला आठवतंय 91-92 सुमाराला मी आणि चित्रा स्वामीजींकडे यायला लागलो. त्यावेळी बुधवार आणि शनिवारच्या माया अपार्टमेंटमधील केंद्रात स्वामीजी येत असत. 5-10 मिनिटं थोडं बोलत देखील. कॉलेज संपलं की आम्ही झपाटल्यासारख्या तहान भूक विसरून केंद्रात यायचो. मुख्य हॉलमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून केंद्राच्या तासभर आधीच आम्ही येऊन थांबायचो. स्वामीजींना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अधीर झालेला असायचो. स्वामीजींचा एखादा दृष्टिक्षेप देखील समाधान देऊन जायचा. स्वामीजी मला कितीतरी दिवस नावाने ओळखत देखील नव्हते. केंद्रातून परत जाताना कधी कधी ते चित्राला म्हणत ही तुझ्या खोलीवर राहते ना. स्वामीजींच्या तोंडून तेवढे शब्द ऐकले तरी जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. स्वामीजींच्या सहवासातील असे अनेक छोटे मोठे क्षण अनुभवलेली त्यांची विनोदनीय रूप आपल्यासाठी आज चिरंतन स्मृती बनल्या आहेत. आजच्या स्वामीजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या आठवणींचा जागर आपण करणार आहोत. सद्भक्त अपर्णताई करवंदे यांच्याकडे स्वामीजींच्या आठवणींचा खजिनाच आहे. त्यातील काही अनमोल रत्न आता ते आपल्या पुढे ठेवतील.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. विठ्ठल आमुचा निजांचा सज्जन सोयरा जीवाचा माय बाप चुलता बंधू अवगा तुझशी संबंधू उभय कुळी साक्ष तुचे माझा मातुल पक्ष समर्पिली काया तुका म्हणे पंढरीराया. आपल्या सर्व साधकांचं मनोगत तुकोबांच्या या अभंगात सामावलेलं आहे. आषाढवारी नुकतीच झाली आहे आणि पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळा माझ्या असं म्हणत लाखो वारकरी त्या सावळ्याच्या दर्शनाने तृप्त होऊन आता माघारी फिरत आहेत. आपल्याला मात्र हे देवदुर्लभ भाग्य स्वामी रूपात इथेच प्राप्त झालं. भागेश्वर निवास आणि माया अपार्टमेंट्स ही साधकांची पंढरी, स्वामीजींची ती खोली म्हणजे विठुरायाचा गाभारा. त्या गाभाऱ्यात आपली ही सद्गुरु माऊली आपल्यासाठी रुक्मिणी स्वरूप मातोश्री सरलाताईं सहित अखंड अविरत उभी आहे. आपल्या सर्वांना पूज्य असलेल्या या माऊलीने शेवटच्या श्वासापर्यंत दासबोध आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपणाद्वारे ज्ञानोबा आणि स्वामी स्वरूपानंदांची अनोखी वाक्पूजा संपन्न केली. त्या पूजेच्या पावन लहरी आजही स्वामीजींच्या खोलीत जाणवतात. तिथे अनुभवाला येणारी दैवी शांती म्हणजे जणू मानस सरोवराकाठी लाभणारी पवित्र शांती. स्वामीजींच्या पदधुलीला पंढरी रायाच्या उटीचं सामर्थ्य आहे. ती पदधुली हीच आपल्यासाठी अबीर, गुलाल आणि बुक्का. मस्तकी लाभावी, आनंदाने मिरवावी आणि निश्चिंत होऊन जावं. त्या गाभाऱ्यात दर्शनाला गेलं की जाणवायचं ते मुख कमलावर शोभायमान असं पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे मंद स्मित हास्य, समाधान आणि शीतलता प्रदान करणारं. विशाल हृदयात प्रेमाचा उसळता दर्या सामावलेला, मस्तकावर स्थिरावलेला तो हस्तस्पर्श म्हणजे जणू श्रीकृष्णाच्या मुकुटातलं मोरपीस, विलक्षण हळुवार. स्वामीजींची पवित्र वाणी त्या मुरलीधराच्या सुरेल बासरीप्रमाणे मंत्रमुग्ध करणारी, आनंदाचा पाऊस बरसणारी त्यांची ती कृपादृष्टी. चिंब नाहून तृप्त होऊन जावं आणि सगळ्या जगाचं भान विसरावं. किती आणि कसं वर्णन करावं त्यांच्या हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं. या लेकुरवाळ्या विठुरायाचं प्रथम दर्शन मला घडलं ते एप्रिल 1982 मध्ये सत्यसाई निलयम इथे प्रवचन करताना. त्या दिवशी त्यांना नमस्कार करून घरी परत येताना, आज आपण एखाद्या ऋषीमुनींचं दर्शन घेतल्याची जाणीव सतत अंतर्मनात होत होती. त्यानंतर मन केंद्रात जे रमलं ते स्वामी कृपेने आजपर्यंत कायमस्वरूपी. स्वामीजींसमवेत आनंद यात्रा म्हणजे एक विशेष पर्वणी असायची. 1985 सालातली नागपूर आनंद यात्रा माझ्या कायमची स्मरणात राहिली. एका अनोख्या आणि विलक्षण घटनेची साक्षीदार होण्याचं भाग्य स्वामी कृपेने मला लाभलं होतं. स्वामीजी साधकांसमवेत ज्या रेल्वेतून नागपूरला जात होते त्या गाडीत एका स्टेशनवर एक तरुण साधक चढला. त्यांनी स्वामीजींना पाहिलं आणि त्यांनी आपल्याला अनुग्रह द्यावा अशी इच्छा प्रदर्शित केली. स्वामीजींशी बोलत असताना त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्याची ती आर्तता जाणून स्वामीजी त्या तरुणाला अनुग्रह देण्यास तयार झाले. आमचं सीट बोगीतल्या एका कुपेमध्ये होतं. तिथे आता एक दैवी सोहळा संपन्न होणार आहे हे मला अजिबात माहीत नव्हतं. काही सामान घेण्यासाठी मी त्या कुपेच्या दाराशी गेले. मला पाहून स्वामीजी म्हणाले, आता एकतर आत येऊन बस नाहीतर बाहेर जा, ये जा करू नकोस. मी एका बाकावर बसले. स्वामीजींनी कुपेचं दार बंद करायला सांगितलं. समोरच्या बाकावर स्वामीजी आणि तो तरुण समोरासमोर बसले होते. दोघांच्या मध्ये एका अटॅचीवर अनुग्रहाचा कागद ठेवला होता. अनुग्रहाची प्रक्रिया सुरू असताना स्वामीजींनी त्या साधकाच्या भ्रूमध्याला अंगठ्यांनी स्पर्श केला आणि तो तरुण ट्रान्समध्ये गेला. त्याचं उतरायचं स्टेशन केव्हाच मागे पडलं होतं. स्वामीजी अगदी एकटक आणि कृपामयी दृष्टीने त्याच्याकडे पाहत होते. काही वेळाने त्यांनी त्याला ध्यानातून उठायचा प्रयत्न केला पण त्या स्थितीतून खाली येणं त्याला अवघड झालं होतं. भानावर आल्यावर पुन्हा पुन्हा स्वामीजींना नमस्कार करत भरल्या डोळ्यांनी तो स्टेशनवर उतरला. खरं तर एका भाग्यशाली जीवनाचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. 1988 साल मे महिना असावा. मी आईकडे 4 दिवस राहायला आले होते. दुपारच्या केंद्रात ध्यानाला गेले. निघताना स्वामीजींना नमस्कार केला. त्यांनी छान हसून बघितलं आणि म्हणाले, हा अपर्णा कशी आहेस. त्यांच्या या प्रश्नांनी मनात काही दिवस घोळत असलेले विचार नकळत ओठांवर आले. मी त्यांना म्हणाले, स्वामीजी खूप शारीरिक कष्ट करण्याची तयारी आहे, कष्टांचं काही वाटत नाही, पण प्रेमाचे 2 शब्द मिळावेत असं मात्र फार वाटतं. स्वामीजी म्हणाले, बाहेरचं जग स्वार्थी आहे, आपण त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नये, अपेक्षा आली की दुःख आलं. तू आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे भरपूर कष्ट करावेत आणि प्रेम मिळवण्यासाठी केंद्रात यावं. बाहेरच्या जगात सर्व काही मिळेल पण प्रेम मिळणं कठीण आहे. आणि मला एक सांग, बाहेर जर प्रेम मिळत असतं तर आपण इथे कशाला आलो असतो. आपलं हे केंद्र त्यासाठीच तर आहे. इथे फक्त प्रेम आहे आणि आनंद आहे. जगात जर निर्व्याज निरपेक्ष प्रेम मिळालं तर मग आपलं हे केंद्र बंद करायला काहीच हरकत नाही. क्षणभर थांबून म्हणाले, तुझा स्वभाव साधा सरळ आहे, व्यवहारात वागताना तुला त्याचा त्रास होईल कदाचित, पण तुझा हाच स्वभाव तुझ्या परमार्थासाठी तुला पोषक ठरेल. हे सर्व बोलत असताना मी नमस्कारासाठी त्यांच्या पावलांवर ठेवलेले माझे दोन्ही हात तसेच होते. स्वामीजींनी माझ्या हातांवर त्यांचा हात ठेवला आणि म्हणाले, अपर्णा एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही काळजी करू नकोस, केव्हाही काही अडचण आली तर इथे ये, मी आहे तुझी काळजी घ्यायला, स्वामी आहे तुमच्यावर प्रेम करायला. स्वामीजींचे ते उद्गार ऐकले आणि तोंडातून शब्दच फुटेना. खर तर मला म्हणायचं होतं, स्वामीजी तुम्ही आहात म्हणून तर आम्ही आहोत, जगतो आहोत ते फक्त तुमच्या प्रेमावर. 1992 सालातला मार्च महिना होता. पॅरालिसिसच्या आजारातून जरासे बरे होऊन स्वामीजी केंद्रात येऊ लागले होते आणि पुन्हा एकदा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. त्यांच्या आतड्याला पीळ पडला होता, ऑपरेशन करावं लागणार होतं. स्वामीजी आजारी होते म्हणजे प्रत्येक साधकाच्या घरातलं जीवलग माणूस आजारी असल्यासारखं वाटत होतं. प्रत्येकाच्या काळजात चिंता दाटली होती. परंतु जीवनभर हा देह म्हणजे मी नाही हे सांगणारे स्वामीजी मात्र पूर्वीप्रमाणेच आनंदात होते. धैर्याचा तो आढळ सह्याद्री कणभरही दळमळला नव्हता. हॉस्पिटलच्या खोलीत साधकांना अभंग मळ सांगून त्या खोलीचं रुपांतर त्यांनी आपल्या प्रसन्न अशा ध्यान मंदिरात केलं होतं. त्यांना भेटून परत येताना साधकांचे चेहरे आपणच एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यासारखे दिसायचे. पण जड पावलांनी त्या खोलीबाहेर पडताना मागे वळून पाहावं तर तो मस्ताना जोगी आपल्याच आनंदात पहुडलेला दिसायचा. प्रत्येक साधकाला वाटायचं की त्यांचं हे दुखणं जर स्वतःवर घेता आलं असतं तर किती बरं झालं असतं. कारण स्वामीजींचा तो हिरणमयी देह म्हणजे साधकांचा प्राणवायू होता. 27 जुलै 1996 शनिवार एकादशीचा दिवस. नवीन घराचा ताबा मिळाला. घराच्या किल्ल्या घेऊन बिल्डरच्या ऑफिसमधनं आम्ही दोघं थेट माया अपार्टमेंट्समध्ये आलो. तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. स्वामीजी त्यांच्या खोलीत पलंगावर शांतपणे पहुडले होते. आम्हाला पाहून नेहमीप्रमाणेच हसून म्हणाले, या आज काय विशेष. घराच्या किल्ल्या त्यांच्या हातात देत आम्ही त्यांना सर्व सांगितलं. यावर घर कुठे घेतलं, खोल्या किती, अशी सगळी विचारपूस त्यांनी केली. सरलातेंना बोलवून त्यांनी सांगितलं, सरलातेई पंकज अपर्णाने नवीन घर घेतलं, या बघ त्याच्या किल्ल्या. माझ्या हातातल्या बॉक्सकडे पाहत म्हणाले, हं ते काय आणलंयस. स्वामीजी पेढे आणलेत, असं म्हणत मी त्यांना पेढा देत होते. पण का कुणाश्रोक मला जाणवलं की हात उचलताना देखील त्यांना खूप कष्ट होत आहे. मी विचारलं, मी भरवू का, चालेल थोडासा घाल, असं म्हणत त्यांनी त्यांचा हात खाली घेतला आणि एखाद्या लहान मुलासारखा आ केला. त्यांच्या जिभेवर पेढ्याचा छोटासा तुकडा ठेला, तो खाऊन पुरे असं म्हणत त्यांनी हाताने खूण केली. मी विचारलं, स्वामीजी तुम्ही आता घरी कधी येणार. यावर आपल्या डाव्या पायाला हात लावत ते म्हणाले, सध्या माझा हा पाय फार दुखतो, तो बरा झाला की 4-5 महिन्यांनी मी तुमच्या घरी येईन. यावर मी विचारलं, पाय दाबून देऊ का. त्यांनी संमती दिली. आम्ही दोघांनी त्यांचे पाय काही वेळ चेपून दिले. थोड्या वेळाने तुम्हाला आता केंद्रात जायचं असेल ना, असं त्यांनी विचारलं. यावर होकारार्थी मान डोलावून पुन्हा एकदा त्यांच्या पावलांवर आणि डाव्या कुशीत मस्तक टेकवून आम्ही खोलीतून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी आता स्वामीजी आपल्या नवीन घरी नक्की येणार या आनंदात तिथे राहिला. राहायला गेलो आणि मंगळवारी 30 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजी मात्र ते जिथून आले होते तिथे म्हणजे देवाच्या घरी निघून गेले. साधकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वामीजी घरी येईन असं म्हणाले होते पण आले मात्र नाहीत, ही हुरूर आम्हाला सर्वांनाच लागली होती. पण स्वामीजींनी मात्र देहत्यागानंतरही त्यांचा शब्द पाळला. एक दिवस स्वामी मकरंदनाथांचा फोन आला, खूप दिवस तुमच्या घरी यायचं होतं पण जमलं नाही, उद्या गुरुवारी अध्यात्म मंगलधाममध्ये केंद्र आहे, त्याआधी आम्ही दोघं तुमच्या घरी येऊ, तिथून आपण सगळेजण केंद्रात येऊ. आश्चर्य म्हणजे तो गुरुवारचा दिवस म्हणजे बरोबर 4 महिन्यांनी आलेली एकादशी होती. स्वामीजी आणि सौमधुराते घरी आले. त्यांच्या रुपात स्वामीजी आणि मातोश्री सरलातेच आपल्या घरी आले असा आमचा भाग होता. कारण स्वामी मकरंदनाथ आपल्या हृदयात बसून स्वामीजींना घेऊन आले आहेत हा विश्वास दृढ होता. त्यांची पाद्यपूजा केली आणि जाणवलं की आपण पोरके नाही, आपली स्वामी आई आहे. तिच्याशी जोडली गेलेली नाळ अशी सहजासहजी तुटणारी नाही, ती अभंग आहे। तो साईसारखा मऊ हात, तेच आशीर्वादाचे मंगल बोल आणि नतमस्तक व्हायला तीच कोमल सद्गुरू पावलं। सद्गुरू कृपेचा हा अखंड निर्झर साधकांच्या जीवनात प्रेमाची आनंदाची फुलबाग फुलवतो आहे। साधकाला या कृपेशिवाय इतर काही प्राप्तव्य असू शकत नाही। आज स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे, त्यांचं पुण्यस्मरण करायचं ते त्यांचा आठव पुण्यदायी आहे म्हणून, अन्यथा त्यांचं विस्मरण घडणं केवळ अशक्य। ठाई ठाई त्यांचं स्मरण हृदयात श्वासात प्रत्येक स्पंदनात असतं आणि ते जाणवतं देखील। एखादं लहान मूल खळखळत हसतं तेव्हा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणारे आणि खिशातून पांढरा शुभ्र रुमाल काढून डोळे पुसणाऱ्या स्वामीजींचा निरागस चेहरा आठवतो। निळशार आभाळ पाहिलं की त्यांची ती डावी खूप साठवते, साऱ्या साधक विश्वाला सामावून घेणारी। वाऱ्यावर डोलणारी झाडं पाहिली की त्यांचा ध्यानातला मंद डोल आठवतो। झाडाची पानं सळसळताना दिसली की स्वामीजी नाम घेत टाळ्या वाजवत आहेत असं वाटतं। घरासमोरच्या मंदिरातला घंटानाद कांधी येतो तेव्हा स्वामीजींनी सांगितलेल्या नामस्मरणाचं पावित्र्य स्मरतं। तुळशीला पाणी घालताना त्यांची शुचिता आठवते। गच्चीतल्या मोगऱ्याच्या रोपावर खुललेला पांढरा शुभ्र टपोरा मोगरा दिसला की वाटतं हे सात्विक सौंदर्य आणि हा सुगंध या फुलांनी माझ्या स्वामीजींकडूनच प्राप्त केला आहे। पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की सुचिरभूत होऊन देवपूजा संपन्न केलेले स्वामीजी देवाऱ्याला एक हात टेकून उभे आहेत आणि दुर्गे दुर्गट भारी म्हणत आर्ततेनी आदिमयेला आळवत आहेत असं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं। रात्रीच्या नीरव शांततेत स्वच्छ आकाशात शतसहस्त्र तारका लकाकत असताना जाणवतं की स्वामीजींच्या शुद्ध आचरणाची त्यांच्या शुद्ध ज्ञानाची आभा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तेजस्वी आहे। निसर्गात असं काहीही भव्य दिव्य आणि सुंदर दिसलं की स्वामीजींचं स्मरण प्रकर्षाने घडतं, ते कायमच पुण्यस्मरण असतं। स्वामीजी संध्याकाळी देवापुढे निरांजन लावताना संपूर्ण देवहारा आपल्या चैतन्याने उजळलेला जाणवतो। केंद्रात स्वामी मकरंदनाथ जेव्हा निरूपण करणाऱ्या व्यक्त्याकडे मान थोडीशी तिरकी करून कौतुकाने पाहत असतात ना, त्या क्षणी आपण तिथे प्रत्यक्ष बसलेले दिसता, नव्हे ते तुम्हीच असता। स्वामीजी आपण आमच्या अंतःकरणात असे आत बाहेर भरून राहणं यावर तर मोठं भाग्य नाही। आज जसा पुण्यस्मरणाचा दिवस आहे त्याबरोबर आज गुरुपौर्णिमा देखील आहे। शिष्याने आपल्या सद्गुरुरायाला काही देण्याचा समर्पणाचा हा दिवस आहे। स्वामीजी आपण नेहमी सांगत आलात आनंदात राहा, या सांगण्यामध्ये बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आनंद राहणं अध्यारूत होतं। आज मनापासून सांगावसं वाटतं की स्वामीजी आम्ही आनंदात आहोत। संसारातल्या छोट्या मोठ्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्याचं बळ आम्हाला आपल्या कृपाशीर्वादातनं लाभत आहे। आपण प्रेमावता राहत आणि आम्ही सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं हेच तुम्हाला आवडतं। आज या पावन दिवशी आम्ही शब्द देतो की एकमेकांवर आम्ही अंतःकरणापासून प्रेम करू, द्वेष मत्सररहित जीवन जगण्याचा प्रयत्न करू। हीच आमची गुरुदक्षिणा। आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आनंदाने हसत खेळत ही जीवनवारी आपल्या हृदयाच्या महाद्वारी आम्ही विसर्जित करू, कृतार्थतेनी आपल्या चरणी समर्पित होऊ। आम्हाला खात्री आहे की आपण आपले दोन्ही पाहू पसरून आम्हाला कुशीत घ्याल। स्वामीजी आपण आनंदाचा महासागर आहात, या आनंद सागरात अनेक साधकरूपी आनंद तरंग सामावतील आणि तिथेच एकरूप होऊन जातील। हरिओम।
सद्भक्त अपर्णताईकडून स्वामीजींच्या आठवणी ऐकताना आपण अगदी रंगून गेलो होतो। स्वामीजींचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं। सहिष्णुता, शुचिता, आर्जव, सौजन्य, दया, क्षमा, वक्तशीरपणा, सातत्य, क्षिप्रसारिता, सर्वसमावेशकता अशा अनेकविध गुणांनी संपन्न असं स्वामीजींचं व्यक्तिमत्व खरोखरच सर्वांग परिपूर्ण होतं। त्यामुळे आबालवृद्ध, परमार्थी, संसारी सारेच जण स्वामीजींकडे आकर्षित होत। आपल्या तरुणपणी परमार्थाच्या जिज्ञासेने स्वामीजींकडे आलेले आणि त्यांच्या चरणांशी स्थिर झालेले सद्भक्त गिरीशदादा फाटक आता आपल्याला स्वामीजींच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचे दर्शन घडवतील.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुरु पौर्णिमेचा दिवस, स्वामीजींच्या पुण्यस्मरणाचा दिवस. 22 वर्षापूर्वी स्वामीजींनी आपला देह सद्गुरुचरणी समर्पित केला तो हा दिवस. आपण सर्वजण त्यांच्या देहाच्या प्रत्यक्ष संगतीच्या विरह वेदनेने व्याकुळ होण्याचा, विशेषत्वाने व्याकुळ होण्याचा आजचा हा दिवस. का बरं व्याकुळता येत असे? त्यांच्या संगतीचे वेद आपल्याला लागत असत. ते जिथे जात असत तिथे अतिशय आनंद, अतिशय प्रसन्नता, अतिशय समाधान, अतिशय निश्चिंतता, अतिशय निर्मळ असं वातावरण निर्माण होत असे. त्यांच्या अशा आनंददायी सहवासाचा अनुभव आपल्यापैकी कितीतरी जणांनी घेतलेला आहे. त्यांच्या भेटीचे वेद आपल्याला लागत असत. मोठ्या भाग्याने मी सज्जनगडावर गेलेलो असताना मला आदरणीय सुनील दादा चिंचोळकरांनी मला स्वामीजींचा पत्ता दिला आणि तो पत्ता शोधत 1987 साल मे महिन्यामध्ये मी माया अपार्टमेंट्सला दुपारी 3:30 वाजता आलो. पूजनीय मातोश्री सरलाताईंनी दरवाजा उघडला. अतिशय सात्विक, पवित्र, प्रसन्न व्यक्तिमत्व अशी पवित्र स्त्री मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. जणू काही एखाद्या देवीला पाहत आहोत असं वाटलं. त्यांनी सांगितलं की स्वामीजी आता भेटत नाहीत, ते झोपलेले आहेत, पण त्यांचं सायंकाळी 5:30 वाजता सत्यसाई निलायम इथे प्रवचन आहे, त्या प्रवचनाला तू ये. आणि अतिशय प्रेमाने त्यांनी पत्ता समजावून सांगितला. मी 5:30 वाजता सत्यसाई निलायमला पोचलो. स्वामीजी त्यावेळी पांढरा झब्बा आणि पांढरं धोतर असं नेसलेले साईबाबांच्या मूर्तीसमोर बसलेले होते आणि बरोबर 5:30 वाजता त्यांनी प्रवचन सुरू केलं. त्यांचा वक्तशीरपणा मला अतिशय भावून गेला आणि साधा पोशाख देखील मला भावून गेला. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ज्या आर्ततेने त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली, जणू काही प्रत्यक्ष रामचंद्र त्यांच्या समोर उभे आहेत. ती प्रार्थनाच त्यांच्या ठिकाणी असलेली रामभक्ती सांगायला पुरेशी होती. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, ज्या नम्रतेने लवून त्यांनी नमस्कार केला, असा नमस्कार मी कधीही पाहिलेला नव्हता. मला वाटते अंतरित्वा वसावे असं जेव्हा ते म्हणाले, तेव्हा खरोखर समर्थांच्या कृपेनेच मी बोलीन. त्यांनी मला प्रेमाने घास भरवावेत आणि त्यांच्या कृपेने मी दासबोधावर निरूपण करत आहे. ज्या आर्ततेने त्यांनी प्रार्थना म्हटली त्यामुळे माझ्या अंतःकरणाचा ठाव घेतला गेला. प्रथमच माझं अंतःकरण सद्गतीत झालं. त्यावेळी साधक लक्षणावर त्यांनी प्रवचन केलं, अतिशय आवेशपूर्ण, साधकाला साधनेला प्रवृत्त करणारं, प्रेरणादायी, तसंच आपल्या अवगुणांचा नाश करायला प्रवृत्त करणारं असं त्यांचं जोरदार प्रवचन झालं. त्या प्रवचनामुळे आपल्या जीवनात देखील असं काहीतरी असलं पाहिजे, आपल्यात बदल घडला पाहिजे असं वाटायला लागलं आणि ते सांगतात ते ऐकण्यासाठी आपण वारंवार इथे यायला पाहिजे असं देखील वाटलं. त्यांच्या ठिकाणी असलेल्या विलक्षण प्रबोध शक्तीचा अनुभव मला पहिल्यांदाच आला. प्रवचन संपल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने ग्रंथराज दासबोधाला नमस्कार केला आणि बाजूला असलेल्या स्वरूपानंदांच्या आणि ज्ञानोबांच्या मूर्तीला देखील अतिशय नम्रतेने लवून नमस्कार केला आणि नंतर सर्व श्रोत्यांना नमस्कार करत ते निघाले. असा नमस्कार करणारा सत्पुरुष मी पहिल्यांदाच पाहत होतो आणि ते नेमके माझ्यापाशी येऊन थांबले. मी मान लवून असा नमस्कार केला. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय खोलवर असं पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अतिशय प्रेम पाझरत होतं. पुरा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्द पाठी। पहिल्याच दर्शनात माझ्या ठिकाणी त्यांच्याबद्दल एक विलक्षण ओढ अनामिक ओढ निर्माण झाली, एक प्रेम त्यांच्याबद्दल निर्माण झालं। आणि परत ठाण्याला गेल्यानंतर देखील माझ्या ठिकाणीही अनामिक ओढ तशीच राहिली आणि हळूहळू माझा निश्चय व्हायला लागला की आपण पुण्याला यायला पाहिजे, आपल्याला पुण्याला येण्याशिवाय पर्याय नाही। सद्गुरू कृपेने माझा हा निश्चय पूर्ण झाला, मला पुण्यात नोकरी मिळाली आणि मी स्वामीजींच्या साधक विश्वात दाखल झालो आणि पुढे कधी इथलाच होऊन गेलो हे मला कळलं देखील नाही। त्यावेळी स्वामीजींना रोज नमस्कार करता येत असे, प्रत्येक केंद्रात नमस्कार करता येत असे। त्यांना नमस्कार करताना आत कुठेतरी हल्ल्यासारखं होत असे, त्यांच्या आतमध्ये जी शांती आणि आनंद भरून होता त्याचा स्पर्श मनाला बुद्धीला अंतःकरणाला होत असे। आणि तो स्पर्श केवळ मनाला बुद्धीला अंतःकरणाला होत नसे तर त्याच्या आतील जाणीवेला देखील तो स्पर्श होत असे। ते ज्या परमतत्वाच्या ठिकाणी समरस होऊन राहिलेले असत तेथून ते हृदयाच्या आतील जीवाला असा तो स्पर्श करत असत। त्यांना अतिशय उत्साह अतिशय आनंद निर्माण होत असे आणि वाटत असे की परत परत यांच्या सहवासात यावं, यांना सतत पाहावं, यांना ऐकावं। आणि एक प्रकारे वेळ लागल्यासारखं जो येई एक वार तो विसरे घरदार झपाटल्यासारखं मी केंद्रात त्यावेळी येत असे आणि स्वामीजींना पाहायचं हे त्याचं मुख्य आकर्षण आणि त्यांना नमस्कार करतायचा। आणि ह्या नमस्काराच्या वेळी त्यांचा जो स्पर्श होत असे तो अक्षरशः आतमध्ये ढवळून काढत असे। स्वामीजी मनात घर करून राहायला लागले, त्यांचे विचार घर करून राहायला लागले, त्यांच्या शिकवणीबद्दल हळूहळू प्रेम निर्माण व्हायला लागलं। त्यांना ज्ञानेश्वरी आवडते म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे असं वाटायला लागलं, त्यांना ध्यान आवडतं म्हणून आपण ध्यानाला बसायला पाहिजे, त्यांना नामस्मरण आवडतं म्हणून आपण नाम घ्यायला पाहिजे असं केवळ त्यांना नमस्कार करत राहिल्यामुळे आणि केंद्रात येत राहिल्यामुळे हळूहळू बदल घडायला सुरुवात झाली। त्यांच्यावरील प्रेमामुळे आपण काहीही करू असा निश्चय व्हायला सुरुवात झाली। त्यांना चहा कॉफी प्यायला आवडत नाही त्यामुळे मी निर्धार करून चहा कॉफी प्यायची आपण सोडली। त्यांना सिनेमा नाटक बघितलं आवडत नाही, माझ्या जीवनातनं या गोष्टी हद्दपार झाल्या। कितीतरी साधकांच्या जीवनातनं या गोष्टी हद्दपार झाल्या केवळ त्यांच्यावरील प्रेमामुळे। त्यांना आवडत नाही म्हणून आपण करायचं नाही, आपलं सर्व जीवन त्यांच्या हातामध्ये असावं, आपल्या सर्व जीवनाची सूत्रं ह्यांच्या हातात सोपावीत असा पक्का निश्चय झाला आणि त्याप्रमाणे हळूहळू वर्तन घडायला सुरुवात झाली। कुठलीही अडचण आली तर स्वामीजी अतिशय खंबीर असा आधार देत असत, अत्यंत दिलासा देत असत आणि ह्या अडचणीला आपण निश्चित सामोरे जाऊ असा विश्वास अंतःकरणामध्ये निर्माण होत असे। त्यांच्या ठिकाणी कुठलीही गूढता नव्हती। एक दिवस माय अपार्टमेंट येथे सायंकाळच्या केंद्रात लाईट गेलेले होते, बरोबर 7:30 वाजता स्वामीजी केंद्रात आले। सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय प्रेमाचे आदराचे भाव होते। स्वामीजी आसनस्थ झाले आणि त्याचवेळी लाईट आले, सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम कौतुक मिश्रित भाव आले। स्वामीजी म्हणाले, ही स्वामींची कृपा नाही, ही एमएसईबीची कृपा आहे। स्वामी स्वरूपानंद त्यांचे सद्गुरू होते, त्यांनी आपल्याभोवती कधीही गूढता निर्माण करू दिली नाही, ते त्यांचेच शिष्योत्तम होते, त्यांनी आपल्याभोवती कधीही गूढता निर्माण करू दिली नाही। मी पुण्यात स्थायिक व्हायचं ठरवलं, त्यावेळी वडिलांनी पुण्यात जागा घ्यायची ठरवली। त्यांना जागा पसंत पडली पण ठाण्यामधील एका ज्योतिषाने सांगितलं की ह्याच्यात कायदेशीर अडचणी येतील। माय अपार्टमेंटचं केंद्र झाल्यावर आम्ही स्वामीजींना भेटायला गेलो। स्वामीजीने विचारलं बाबांना, बाबा काय काम काढलं? स्वामीजींनी पांढरा झब्बा आणि पांढरं धोतर खुर्चीवर बसलेले होते, अतिशय प्रसन्न असे होते। बाबांनी सर्व सांगितलं ते ऐकून ते म्हणाले की तुम्हाला जागा आवडली आहे ना? बाबा हो म्हणाले। मग म्हणाले, तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या, जर वकिलांना काही अडचण नसेल तर सरळ जागा घेऊन टाका. माझा ज्योतिषशास्त्रावर अजिबात विश्वास नाही. वकिलांनी परवानगी दिली तर लगेच जागा घ्या. माझे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. पुढे माझा अनुग्रह झाला आणि अनुग्रहाच्या पहिल्या वाढदिवशी मी स्वामीजींची पूजा करायला माझ्या अपार्टमेंटला गेलेलो होतो. माझं पूजन झाल्यावर स्वामीजींनी विचारलं, तू काही साधना करतोस का? मी स्वामीजींना सांगितलं, हो मी ध्यानाला बसतो. स्वामीजी म्हणाले, किती वेळ ध्यानाला बसतोस? मी म्हटलं, मी साधारण पाऊण तास ध्यानाला बसतो. म्हटलं, मला सध्या फर्स्ट शिफ्ट असते आणि त्यामुळे कधी कधी वेळ मागे पुढे होते. स्वामीजी मला म्हणाले की शिफ्ट असली आणि वेळ अनियमित झाली तरी चालेल, पण आपण ध्यानाला रोज बसलंच पाहिजे. मी म्हटलं, माझं ध्यान नीट लागत नाही, मनात बरेच विचार येतात. त्यावर स्वामीजी मला म्हणाले की आता इथे माझ्यासमोर ध्यानाला बैस. त्यांनी माझ्या भूमध्याच्या ठिकाणी स्पर्श केला आणि माझं देहभान हरपलं. अंदाजे तासभर तरी मी त्यांच्यासमोर ध्यानाला बसलेलो होतो. आपण साधना करायला पाहिजे, नियमित साधना करायला पाहिजे, असा एक साधनेचा संस्कार ठसा त्यांनी कायमचा माझ्या जीवनावर केला. तासाभराने त्यांनी थापटून मला उठवलं आणि म्हणाले, तू ध्यानाला खूप चांगला बसतोस, असंच बसत जा. आणि त्यावेळी सरलाताईंनी वाट्यांमध्ये खीर करून आणलेली होती. स्वामीजींनी एक वाटी माझ्या हातात दिली आणि एक वाटी स्वतः घेतली आणि अतिशय कौतुकाने आणि प्रेमाने म्हणाले की सरलाताईंनी केलेली आहे. मला खरं म्हणजे खोलीतनं पाय निघतच नव्हता, पण मला निघणं त्यावेळी भाग होतं. त्यावेळी मधून मधून माझे आई वडील ठाण्याहून पुण्याला येत असत आणि मी कुठे जातो हे बघायला आईला उत्सुकता होती. आम्ही स्वामीजींच्या दर्शनाला गेलो. माझ्या आई वडिलांकडे बघून स्वामीजी म्हणाले, तुमचा मुलगा इथे रंगून गेलेला आहे, याला कधीही काही कमी पडणार नाही, हा भाग्यवान आहे. तुम्ही याची कसली काळजी चिंता करू नका, माझे आशीर्वाद याच्या पाठीशी आहेत. आपली मुलं कुठे जातात हे बघायला त्यांचे पालक आई वडील केंद्रात येत असत आणि अशी कुटुंबाचं कुटुंब स्वामीजींच्या साधक विश्वात कधी दाखल झाली हे कळलं देखील नाही. स्वामीजी त्यांना अत्यंत आश्वस्त निश्चिंत असे करत असत. एक दिवस माय अपार्टमेंटला साफसफाई होती. स्वामीजींनी ही साफसफाई किती वेळात व्हायला पाहिजे याचं देखील नियोजन असे की 10 मिनिटात व्हायला पाहिजे आणि 10 मिनिटं म्हणजे ती 10 मिनिटातच साफसफाई होत असे. त्यामध्ये इकडची कपाटं तिकडे करायची आणि मध्ये सरला त्यांना सांगत असत की इथून झाडून घ्या आणि स्वतः स्वामीजी कपाटं हलवत असत आणि बरोबर 10 मिनिटात साफसफाई पूर्ण झाली. झाल्यावर माझ्याकडे बघून म्हणाले, तू आता फ्लॅट घेतलायस, आता तू लवकर लग्न करून टाक, केंद्राबाहेरची मुलगी करू नकोस. मी तुला मुलगी सांगेन, इथल्या मुलांनी शक्यतो इथल्याच मुलींशी लग्न करावं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे केंद्राबाहेर लग्न करायचा तू अजिबात विचार करू नकोस. पुढे स्वामीजींनी सुचवलेल्या केंद्रात येणाऱ्या मुलीशी, सद्भक्त मनीषाशी माझा विवाह झाला. आम्ही त्यांना लग्नाचं निमंत्रण करायला गेलो होतो. ते म्हणाले, मी असा हातपाय मोडून बसलेलो आहे, त्यामुळे मला लग्नाला यायला जमणार नाही. त्यावेळी स्वामीजींना पॅरालिसिस झालेला होता. माझा हिरमुसलेला चेहरा पाहून ते म्हणाले, तुम्ही लग्नाच्या दिवशी संध्याकाळी मला भेटायला या, पण तुमचा लग्नाचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताच्या वेळी मी मनाने निश्चित उपस्थित आहे. आमच्या लग्नाची मुहूर्ताची वेळ होती, त्यावेळी स्वामीजींनी सरलाताईंसमवेत देवावर अक्षता टाकल्या अशा तिथे त्यांच्याकडे सेवेला असणाऱ्या साधिकेनी आम्हाला सांगितलं. स्वामीजी साधकांचे भाव जपत असत. लग्न लागल्यानंतर आम्ही उभयतार स्वामीजींना भेटायला गेलो होतो. आम्हाला म्हणाले, असाच वयाच्या 75 वर्षापर्यंत आनंदाने संसार करा आणि म्हणाले, एकमेकांनी एकमेकांच्या मनाला आणि भावनांना जपायचं. स्त्रियांचं मन हे अत्यंत कोमल असतं, त्यामुळे आपण त्यांना शक्यतो दुखायचं नाही. मी सरलाताईंना गेल्या 50 वर्षात कधीही दुखावलेलं नाही. ते म्हणाले, प्रपंच परमार्थरूप कसा करायचा हे स्वामीजींच्या जीवनावरून तुम्ही अनुभवत आहात. आणि नंतर अतिशय प्रेमाने त्यांनी आम्हा दोघांना जवळ घेतलं आणि स्वतःच्या हाताने त्यांनी आम्हाला पेढा आणि बर्फी भरवलं आणि अतिशय करुणेने त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. त्यांची वेळ ठरलेली असे आणि ते एकदम वातावरण त्यांनी हलकं केलं आणि म्हणाले, अरे तुम्हाला संध्याकाळी रिसेप्शनला उभं राहायचं आहे, लोक म्हणतील वधूवर कुठे गायब झाले, तुम्ही लवकर कार्यालयात जा, लोक तुमची वाट पाहत असतील. त्या काळात सकाळी त्यांच्या घरी सत्संग असे आणि जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा त्या सत्संगाला मी जात असे. एक दिवस स्वामीजी मुलांकडनं पालकांच्या अपेक्षा काय असाव्यात या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की पालक मुलांकडून खूप मार्कांची अभ्यासाची अपेक्षा करतात आणि त्यांच्या मागे लागून सारखं दडपण आणतात आणि म्हणाले, यांनी आपल्या लहानपणी काय केलेला असतो, कितीसा अभ्यास केलेला असतो, तर जेमतेम 60-62% मार्क मिळवलेले असतात आणि मुलांनी 90-95% मिळवायचं हे कसं शक्य आहे. त्यामुळे आपल्या आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी आपली मुलं आलेली नाहीत, त्यांना त्यांचं स्वतःचं भावविषय आहे हे आपण लक्षात घेऊया. आपण आपलं कर्तव्य अनासक्त बुद्धीने करूया, मुलं मुलांच्या मार्गाने जातील. अनासक्त बुद्धीने प्रपंचात कसं राहायचं याचं दिग्दर्शन ते फार सुंदर करत असत. एक दिवस मी माझ्या एका नातेवाईकांना त्यांच्या दर्शनाला घेऊन गेलेलो होतो. ते विपश्यनेला वर्षातनं एकदा जाऊन 12 दिवस साधना करत असत. त्यांनी स्वामीजींना तिथलं मौनाचं ध्यानाचं कसं शांत वातावरण असतं हे सर्व सांगितलं. ते साधना करतात हे ऐकून स्वामीजींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले की फार छान, साधना नाम अनेकता, सर्व साधना खऱ्या आहेत, सर्व संप्रदाय खरे आहेत. मी देखील इथे सोहम ध्यान साधना करतो, आनंदात नामस्मरण करतो, गीता ज्ञानेश्वरी दासबोध याचं चिंतन मनन करत असतो, इथं येणाऱ्या मंडळींना देखील मी हेच शिकवतो, असा काळ अतिशय आनंदात जात असतो. त्यांच्या ठिकाणी कुठलाही सांप्रदायिक अभिनिवेश नव्हता. एक दिवस माझा ठाण्याचा मित्र आलेला होता आणि त्याला स्वामीजींची भेट घ्यायची होती. मी स्वामीजींना फोन लावला आणि अतिशय मधुर आवाजात पलीकडून आवाज आला, मी स्वामी बोलतोय. त्या आवाजानेच माझं अंग अतिशय रोमांचित झालं, इतका मधुर आवाज. मी त्यांना सांगितलं की माझा ठाण्याहून मित्र आलाय, त्याला भेटायला यायचं आहे. ते म्हणाले, उद्या सकाळी 8:30 त्याला भेटायला घेऊन ये. त्याला बरोबर घेऊन मी स्वामीजींकडे गेलो आणि सांगितलं, हा अतिशय चांगला गातो. त्यांनी त्याला अभंग गायला सांगितला, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था असा अभंग त्यांनी म्हटला आणि तो अभंग म्हणत असेपर्यंत पूर्ण वेळ स्वामीजी डाव्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होते आणि अत्यंत करुणा त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होती. त्यांच्या शेवटच्या काळात स्वामीजी सर्वांना सांगत होते की स्वामीजी केंद्रात असोत अथवा नसोत, तुम्ही मात्र केंद्रात नियमित यायला पाहिजे. ते जेव्हा आजारी असत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असत, त्यांच्या दर्शनाला गेलो होतो, त्यावेळी त्यांचा कटाक्ष असे, केंद्राची वेळ झाली की इथं कोणी थांबायचं नाही, तुम्ही ताबडतोब केंद्रात गेलं पाहिजे. आणि ज्याची सेवा असे तेवढाच साधक त्यांच्या खोलीत त्यांच्याबरोबर थांबत असे. त्यांच्या शेवटच्या काळात अतिशय निश्चिंत, संसार खेदतो उडाला, देह प्रारब्धी टाकला सावकाश, पॅरलिसिस सारख्या दुखण्यात समोर येणाऱ्या व्यक्तींना ते आधार देत होते आणि ते स्वतः मात्र अत्यंत निश्चिंत होते. त्यांच्या शेवटच्या काळात अनेक सांसारिक दुःख त्यांच्या वाट्याला आली. त्यांच्या जावयाचं निधन झालेलं होतं, सरला त्यांना कॅन्सर झालेला होता. अशा अनेक घटना घडत असताना स्वामीजी मात्र त्या ब्रह्मबोधे ब्रह्मचित्त झाला. देह प्रारब्धी टाकला सावकाश, संसार खेदो तो उडाला, अशा पद्धतीने अत्यंत निश्चिंत असे जीवन जगत होते. माझी शेवटची भेट जून महिन्यात झाली होती. मी मनीषा आणि अनिकेत असे त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी ते मला म्हणाले होते, स्वामीजी असोत अथवा नसोत, आपण केंद्रात नियमित यायचं, सेवा करायची आणि साधना करायची. काय समजलास बच्चा? आणि जेव्हा त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देह ठेवला असं कळलं, त्यावेळी विलक्षण पोरकेपणाची भावना निर्माण झाली. आता स्वामीजी आपल्याला केंद्रात परत दिसणार नाहीत. मी त्यावेळी बराच वेळ अँप्लिफायरवर बसत असे आणि स्वामीजींना माईक दिला की स्वामीजी असं टॅप करून बघत असत आणि त्याच्यातनं आवाज आला की अतिशय प्रेमाने हसून बघत असत. अशी दृष्टी आता परत बघायला मिळणार नाही. स्वामीजींना गणेशपुरममध्ये ते आहेत अशा पद्धतीने अनुभवणं, ते इथे वास्तव्याला आहेत, ते इथे केंद्रामध्ये उपस्थित असतात, ही कल्पना खूप आनंददायी असते. इथे नियमितपणे आपण सर्व येतो आणि प्रत्येक केंद्रात इथे स्वामीजी आहेत, त्यांचं वास्तव्य सगुणाने देखील आहे अशी कल्पना अतिशय समाधान देतं, अतिशय शांतीचा अनुभव देतं. स्वामी मकरंदनाथांनी शिष्यत्वाने उभं केलेलं कार्य पाहिलं की इथे निश्चित आहेत आणि आपण करत असलेली साधना, आपण करत असलेला परमार्थ याला त्यांचे आशीर्वाद निश्चित आहेत. आपण स्वामीजींच्या चरणी अशी प्रार्थना करूया, आपल्याच कृपेने आमचा परमार्थावरील वाटचाल अशीच चालू राहू.
स्वामीजींबद्दल आपण जितकं ऐकू तितकं कमीच आहे. खरोखरच आपण खूप भाग्यवान आहोत, कारण स्वामीजींसारखी महान विभूती आपल्या जीवनात आली. दासबोधामध्ये वर्णन केलेला निस्पृह असो अथवा महंत, ज्ञानेश्वरीमध्ये आलेला स्थितप्रज्ञा असो किंवा जीवनमुक्त, तो आपल्याला अतिशय जवळून पाहायला अनुभवायला मिळाला. अशा महापुरुषाविषयी आपल्याला काही बोलायला ऐकायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज ते भाग्य आपल्याला मिळालं. आज स्वामीजींच्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून आपण स्वामीजींच्या आठवणी जागवल्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं यथाशक्य दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण स्वामीजींच्या शिष्योत्तमानं म्हणजे स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सद्गुणांविषयी शब्दांकित केलेले भाव ऐकणार आहोत. सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी हिच्या सुमधुर आवाजात.
पद पद्म पूजित दिवस वघे कंठले से अर्चने तव पुण्य पावन सुख निरंतर संचले से पाउनिया नम्रते ने धन्यते ने भरुनि जावे हे गुरु तव पूजनी मी हे गुरु तव पूजनी मी तव स्मृतींची भावशिल्पे किती हृदंतरी साठविली मिटून घेता नेत्र कमले हळूच पुढती प्रगटली प्रेम मोदे भरुनी गंधिता सौख्य उधळित राहिली परम मंगल त्या स्मृतींना दिव्यतेला जपत जावे हे गुरु तव पूजनी मी हे गुरु तव पूजनी बोल अमृत वर्षताना नेणते मन हे निवाले चातकाचा आरततेने मधुकणांना प्राशियेले तू कृपेची ढाल करुणी बोध देवुनी रक्षियेले कर्म भक्ति ध्यान साधुनी जीवनीया धन्य भावे हे गुरु तव पूजनी मी हे गुरु तव पूजनी मी गुरु रवीचा किरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे गुरु रवीचा किरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे अंतरीचा गंध उधळित श्री गुरुला तोषवावे तव पदी मम जीविताचे तव पदी मम जीविताचे पांग सारे फिटुनी जावे तृप्त होऊनी पूर्णतेने पूजनी नुरुनी रहावे हे गुरु तव पूजनी मी जीव भावे मिटुनी जावे जीव भावे मिटुनी जावे। हे गुरु तव पूजनी।
आपल्या सर्वांची संतकरण अतिशय तरल होऊन गेली आहेत, याच भाव भरल्या अंतःकरणानं स्वामीजींना प्रार्थना करावीशी वाटते। प्रसाद हा मज द्यावा, देवा सहवास तुझाची घडावा। निशिदिनी तव मी नाम स्मरावे, विसर तुझा न व्हावा। हृदय मंदिरी तुया बैसोनी, ज्ञान योग मज द्यावा। हरिभजनातची निशिदिनी रमोनी, जन्म मृत्यू सुखवावा। आत्मसुता प्रभु प्रसाद द्यावा, वियोग तुझा न व्हावा। प्रसाद हामच द्यावा, देवा प्रसाद हामच द्यावा। यानंतर पूजनीय स्वामीजींच्या पावन स्मृतींचं प्रतीक असलेल्या चिन्मय पादुकांचं पूजन होईल। या पूजनाच्या कार्यक्रमाची सूत्र मी आता सद्भक्त श्रीकांत कुलकर्णी आणि सौभाग्यवती दीपाली रामदासी यांच्याकडे सुपूर्द करते। हरिओम।